हॅलो, मी अनुराधा आडे. माझं अनुराधाज बुटीक या नावाने बुटीक असून त्यात वेगवेगळ्या हँडलूम कलेक्शन्स आहेत. जसं येवल्याची पैठणी, मध्य प्रदेशची माहेश्वरी, बंगाल कॉटनच्या हँडलूम साड्या, तसंच ढाकाई कॉटनच्या हँडलूम साड्या. मी आज नवीन सेगमेंट सुरू करत आहे, ज्याच्यामध्ये मी विविध हँडलूम साड्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की हँडलूम साड्या महाग का आहेत किंवा त्यांची माहिती नसते. बरेच माझे कस्टमर्स मला विचारतात की जर ऑनलाईन माहेश्वरी साडी 600 रुपयाला आहे तर तुम्ही ती 1500 कशी विकता? तर मी या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते, त्यांना काही माहिती देण्याचा प्रयत्न करते. आज मी सांगणार आहे माहेश्वरी साड्यांविषयी. माहेश्वरी साडी ही मध्य प्रदेशातल्या माहेश्वर गावात बनवली जाते. हे गाव खरगोण जिल्ह्यात येतं. ही हातमागाची साडी असून महाराणी अहिल्याबाई होळकरांनी माळवा प्रांतातील मांडू येथून कारागीर आणून त्यांना माहेश्वर येथे वसवलं. अहिल्यादेवींच्या काळात माहेश्वर हे राजधानीचं शहर होतं. अहिल्याबाईंनी माहेश्वर हे बनारसच्या धर्तीवर वसवलं आहे आणि बनारससारखंच इथे घाट मंदिर पाहायला मिळतात. बऱ्याचदा फिल्ममध्ये दाखवणारे बनारसचे घाट हे माहेश्वरचेच घाट असतात. अशा या माहेश्वरला रिप्रेझेंट करणारी नक्षी साड्यांमध्ये असावी अशी अहिल्याबाई होळकरांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी कारागिरांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माहेश्वरी साड्यांची निर्मिती झाली. माहेश्वरी साडीच्या काठावर नर्मदा नदीची लहर, किल्ल्याच्या भिंतीवर असलेल्या कलाकुसर, नदीचा घाट, मंदिर यांचे नक्षी पाहायला मिळते. त्यानुसार साडीच्या काठांना किंवा बॉर्डर्सला वेगवेगळी नावं आहेत, जसं चटाई बॉर्डर, टेम्पर पॅटर्न, चमेली का फूल, ईट पॅटर्न, हिरा पॅटर्न. ही जी माहेश्वरी साडी आहे ती तिच्या एलिगंट लुकमुळे जास्त प्रसिद्ध आहे. वजनाला अत्यंत हलकी पण त्याचा उठाव अगदी उठावदार अशी ही साडी आहे. जी ओरिजिनल माहेश्वरी बनायची ती सिल्कमध्ये बनवत होती. आता ती कॉटन सिल्क ब्लेंडमध्ये बनते किंवा प्युअर कॉटनमध्येही बनते. कॉटन अँड सिल्कचा तानाबाना वापरून बनवलेली माहेश्वरी साडी अत्यंत सॉफ्ट आणि पारदर्शी किंवा शिअरमध्ये असते. या साडीचा पल्लू ही साडीची खासियत आहे आणि त्याच्यातही जे कलर्स वापरले जातात ते ब्राईट कलर्स वापरले, मजेंटा, पिंक, हिरवा, जांभळा असे जे कलर्स वापरले जातात. या साडीच्या बॉर्डर्स ज्या असतात त्या रिव्हर्सिबल असतात, त्याच्यामुळे त्या दोन्ही बाजूंनी नेसता येऊ शकतात. पदरावर स्ट्राइप्स असतात, ही त्याची पदराची खासियत. या ज्या साड्या आहेत यांची त्यांचे वेगवेगळे प्रकार तयार केलेले आहेत, जसं चंद्रकला, बैंगनी चंद्रकला, बेली चंद्रकला. यातल्या जे चंद्रकला आणि बैंगनी चंद्रकला आहेत या प्लेन साडीज आहेत आणि बेली, चंद्रतारा, परबी या ज्या आहेत त्या स्ट्रेप्स किंवा चेक्स पॅटर्नमध्ये असतात. साधारणतः माहेश्वरी साड्यांची किंमत ही 1500 कमीत कमी 1500 सुरू होते, कारण या हातमागाच्या साड्या आहेत. हातमागावर साड्या बनवायला वेळ लागतो, त्याच्यात कॉटन सिल्क प्रकारानुसार किमती बदलत जातात, त्यातील जरीनुसार किमती बदलत जातात. या साडीची जी तुम्हाला देखभाल करायची आहे तर शक्यतो ही साडी ड्राय क्लिनिंग करणं योग्य ठरतं. काही कॉटनच्या साड्या आहेत त्या फर्स्ट ड्राय वॉश करून नंतर घरी धुतल्या तरी चालतात, पण यांना सोक करून ठेवायचं नाही, यांना भिजून ठेवायचं, त्यांनी लगेच धुवून वाळायला घालायच्या आणि अगदी कमी टेम्परेचरवर त्यांना आयनिंग करायचं. माहेश्वरी साडी ओळखणार कशी? कारण आता बरेच ऑनलाईन साड्या माहेश्वरी साड्या म्हणून विकल्या जातात. तर सर्वात महत्त्वाचं आहे, माहेश्वरी साड्या ह्या मोस्टली सिल्क कॉटन यांच्या ब्लेंडमध्ये किंवा सिल्क कॉटनमध्ये तयार केल्या जातात आणि याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याचे नॅरो बॉर्डर, एकदम कलरचे बॉर्डर आणि स्मॉल जरीचं वर्क असतं त्याच्यावर. याचे जे बॉर्डर असतात ते रिव्हर्सिबल असतात, त्याच्यामुळे त्याला बुगडी पॅटर्न असंही म्हणतात, जे दोन्ही साईडनी नेसता येतं. ह्याच्यात जे जरी वापरलं जातं किंवा किनारी वापरली जाते ते अगदी युनिक वर्क असतं आणि त्याच्यात कर्णफुलची बॉर्डर असते. एक बारीक फुलांची बॉर्डर असते ज्याला कर्णफुल बॉर्डर पॅटर्न असं म्हणतात. याचा पल्लू हे याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यातवर जे स्ट्राईप्स असतात, तीन कलरचे स्ट्राईप्स असतात, आणि त्यानुसार ही माहेश्वरी साडी ओळखली जाते. थँक्यू.